नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या गयाना दौऱ्यावर असून ते आज गयानाच्या संसदेला संबोधित करतील. तसंच ते गयानातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. आरोग्य, कनेक्टिव्हिटी, अक्षय ऊर्जा आणि पाणी या क्षेत्रात भारताची गयानासोबत दीर्घकालीन भागीदारी आहे. तत्पूर्वी आज पंतप्रधान मोदी यांनी ग्रेनाडाचे पंतप्रधान डिकॉन मिशेल यांनी दुसऱ्या भारत मेरीकॉम शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवलं. कोविड किंवा नैसर्गिक आपत्ती, क्षमता निर्माण किंवा विकास यासारख्या मुद्द्यांवर भारत कॅरिकॉम सदस्य देशांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. दरम्यान मोदी यांनी काल जॉर्जटाऊन इथं गयानाचे राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी उभय देशांदरम्यान आरोग्य, हायड्रोकार्बन, कृषी यासह अन्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री गतिशक्तीच्या नेटवर्क प्लॅनिंग समूहानं 15,89,000 कोटी रुपयांच्या 228 पायाभूत प्रकल्पांचं मूल्यमापन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2021 या योजनेची सुरुवात केली होती. दळणवळण विषयक आखणी करताना त्यात परस्पर अनुरूपता आणि सहक्रिया निर्माण व्हावी या हेतूनं या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव सिंग ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. जगभरात दरवर्षी 20 लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरुद्ध नॅफिथ्रोमायसिन 3 दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल असं सिंग यांनी यावेळी सांगितलं. राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल सरासरी 65.11% मतदानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक 76.25% मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं तर सर्वात कमी 52.7% मतदानाची नोंद मुंबई शहरात झाली. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काल 62.89% मतदान झालं. झारखंडमध्ये काल दुसऱ्या टप्प्यात 68.45% मतदान झालं. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी परवा 23 तारखेला होणार आहे. राज्यात काल बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरप्रकार झाले. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कांदे यांनी मतदारांना एका बसमध्ये बसवून मतदान केंद्रावर आणल्याबद्दल भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा वाद झाला. बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातल्या घाटनांदूर, चोथेवाडी, मुरंबी, जवळगाव या गावांमध्ये मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची तोडफोड झाली. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं परस्परांवर आरोप केले. मेळघाटातल्या रंगुबेली, खांबळा, गिनीखेडा, धोकरा, कुंड आणि खेकमार या गावातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. रस्ते, वीज आणि शुद्ध पिण्याचं पाणी या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सोडवू शकले नाहीत, त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान होणार नाही असा निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतला, त्यामुळे या गावांमध्ये 0% मतदान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या ग्रामस्थांनीही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे. निवडणुकीमध्ये पैसे उपलब्ध करून देण्यासाठी बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा अवैध वापर करण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा केला. भाजपचे प्रवक्ते संबित पत्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली. बिटकॉईनद्वारे सुमारे 235 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला. दुसरीकडे माध्यमांना हाताशी धरून भाजप आपल्यावर क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत खोटे आरोप करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून 704.71 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 284 कोटी रुपये किमतीचे मौल्यवान धातू, 160 कोटी रुपये रोख, 111 कोटींचा इतर मुद्देमाल, 75 कोटी रुपये किमतीचं मद्य आणि 73 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ यांचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली असून तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. सर्वात कमी किमान तापमान काल पुण्यात 12.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.